करोति वाचालम् पांगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम्बत्वां अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः सांग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्धन्नवितु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः गीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक సాక్షీ స్వయం కాపళి గార్హస్తే కిల ఏకనాథ సదృశో వృత్తౌ తుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థ చరితం వందే యతిం మాధవం స్వామీ మాధవనాథ వల్లభమథో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమా భక్త సుశాంత దాంత సురుదం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధ శుచిత్వ పూర్ణ సతతం తూర్యత్వమాసాధితం వందే త్వాం మకరందనాథయతినం రక్షస్వదీనాంకితం. బులా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర్ మహారాజ్ కీ జయ్. పరమహంస సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ్. పరమహంస సద్గురు స్వామీ మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ్. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ్. సబ సంతన కీ జయ్. జయ జయ రఘువీర సమర్థ.
అశ్రద్ధయా హుతం దత్తం తపస్తప్తం కృతం చయత్ అసత్ ఇతి ఉచ్యతే పార్థ నచతత్ ప్రేత్య నో ఇహ. అశ్రద్ధా ఠేవున్ జె హవన కేల జాత దాన కేల జాత తప కేల జాత आणि कर्म केलं जातं. अश्रद्धेनी केलेलं हवन दान तप आणि कर्म त्याला असत असं म्हटलं जातं. जर त्याच्यामध्ये श्रद्धा नसेल तर ते असत समजलं जातं. नचतत प्रेत्य नो इह आणि अशा प्रकारच्या यज्ञानी दानानी तपानी किंवा कर्मानी त्याला इहलोकी सुख नाही, इहलोकी उत्तम फळ नाही आणि मरणोत्तर प्रेत्य म्हणजे मरणानंतर देखील त्याला उत्तम गती नाही. या अध्यायाचा शेवट करताना भगवंतांनी हा 17वा श्लोक आहे, 17व्या अध्यायातला भगवंतांनी या श्लोकाचा उच्चार केला. याच्या आधीचे सगळे श्लोक तुम्हाला आठवत आहेत की यज्ञे तपसी दानेच स्थिती सद इति उच्यते. यज्ञ दान तप आणि समजा कर्म देखील त्याच्यामध्ये स्थिर भावना असणं म्हणजे स्वरूप स्थिती असणं याला सत असं म्हटलं जातं. कर्म चैव तदर्थियम सत इति एव अभिधीयते. सद्भावनेच्या उद्देशाने केलेली जी कर्म आहेत तर ती सद अर्थाला म्हणजे परिपूर्णतेला प्राप्त होतात असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्या उलट अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतंच यत जे अश्रद्धेनी केलं जातं. यज्ञ करतो आहे पण त्याच्यामध्ये श्रद्धा नाहीये, पारंपरिकतेमुळे करत असेल असुरी प्रवृत्तीला अनुसरून दंभ मान मदान्विता, हा दंभ मोठा यज्ञ केला म्हणून मान मिळेल अशा प्रकारे मदपूर्वक श्रद्धा न ठेवता, नम्रता न ठेवता, जे जे म्हणून यज्ञ केले जातात तर यज्ञाचं फळ त्यांना मिळत नाही असं भगवंत म्हणतात. जे दान केलं जातं त्या दानाचं फळ त्यांना या लोकी देखील मिळत नाही. परलोकाचं तर गोष्ट सोडाच, अश्रद्धेनी केलेलं, श्रद्धेनी केलेलं दान. या अध्यायाची मागची निरूपणं जर तुम्हाला आठवत असतील तर जो घेणारा आहे तो पात्र आहे, जो घेणारा आहे तो प्रभू म्हणून माझ्या समोर आलेला आहे. मी जे मिळवलेलं आहे ते प्रभूंनी निर्माण केलेल्या जगतामध्ये माझ्या कर्मांनी मला प्राप्त झालेलं आहे, ते प्रभूच्या इच्छेनी फलस्वरूप मला मिळालेलं आहे. आणि त्याच्यातलं मोठ्या नम्रतेनी माझ्या समोर जो आहे घेण्यासाठी आलेला आहे त्याला मी देऊन प्रभूला संतुष्ट करतो आहे. ही श्रद्धा आहे केवळ. पण या श्रद्धेनी दान देणारा जो आहे त्या दान देणाऱ्याला अहंकाराची बाधा होत नाही. मी मिळवले म्हणून मी देतो अशी गची बाधा त्याला होत नाही. म्हणून दान देखील श्रद्धेनी द्यायला पाहिजे, यज्ञ देखील श्रद्धेनी करायला पाहिजे, तप देखील श्रद्धेनी करायला पाहिजे. त्याच्यात अश्रद्धा नको. अश्रद्धेनी केलेलं तप पूर्णत्वाला जात नाही. तसं अश्रद्धेनी केलेलं कार्य देखील सुरुवातीलाच जर अश्रद्धा असेल तर काम बिघडतं. श्रद्धापूर्वक सत संकल्पानी जे काम केलं जातं त्या कामातून काम करणाऱ्याला शांती मिळते. ज्याच्याशी काम करतो आहे, ज्याच्याशी संबंधित काम करतो आहे, त्याला देखील याच्या श्रद्धेमुळे शांती मिळते, समाधान मिळतं. म्हणून अश्रद्धेनी जे काही केलं जातं, यज्ञ दान तप कर्म इत्यादी, त्याच्यामध्ये त्याला इह देखील नाही आणि पर देखील नाही असं भगवंत म्हणाले. हा जो श्लोक आहे जो ओम तत्सत या ब्रह्मनामाचा विनियोग सांगून झाल्यानंतर शेवटचा म्हणून आला, हा या अध्यायाचा उपसंहार आहे. या अध्यायाचा प्रारंभ अर्जुनाच्या एका प्रश्नांनी झाला. अर्जुन भगवंतांना या अध्यायाच्या सुरुवातीला पहिला श्लोक असं विचारतो आहे की ये शास्त्र विधिम उत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वम आहो रजस्तमः. जे शास्त्र विधी सोडून म्हणजे शास्त्राप्रमाणे कर्म न करता यज्ञ दान तप इत्यादी कर्म करतात, उपासना करतात, शास्त्र बाजूला सारतात, शास्त्रांनी सांगितलेलं आहे ते बाजूला सारतात आणि श्रद्धेप्रमाणे जे करतात, असे अर्जुनाचे शब्द आहेत. कधी कधी आपले शब्द देखील फसवे असतात. अर्जुन असं विचारतो आहे की शास्त्र विधी सोडून पण अंतःकरणात श्रद्धा ठेवून जे भजन करतात यजन्ते तेषाम निष्ठा तू का कृष्ण, त्यांची निष्ठा कशी समजायची. सत्वम आहो रजस्तमहा, त्यांची निष्ठा सात्विक समजायची की राजस समजायची की तामस समजायची? आणि हा जो प्रश्न आहे अर्जुनाने विचारलेला, या प्रश्नाचा मागच्या अध्यायाशी संबंध आहे. 16व्या अध्यायाच्या शेवटी दैवी संपदा आणि आसुरी संपदा या दोन्हीचं परिपूर्ण वर्णन केल्यानंतर आसुरी संपदा कधीही जयाला जात नाही, शांती समाधानाला जात नाही असं भगवंतांनी सांगितलं. आणि दैवी संपदेचं पालन म्हणजे शास्त्रविधीचं पालन असं भगवंत म्हणाले. आणि शास्त्रविधी सोडून जे जे म्हणून कर्म घडतं या शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारत, शास्त्रविधी लक्षात न घेता. शास्त्र याचा अर्थ कर्मयोगशास्त्र, 16वा अध्याय आहे. शास्त्र याचा अर्थ गीताशास्त्र, शास्त्र याचा अर्थ गीतेमध्ये सांगितलेली व्यक्तोपासना, गीतेमध्ये सांगितलेली व्यक्त उपासना म्हणजे सतत युक्त राहणारा भक्त, ध्यान करणारा आणि कर्म करणारा. आणि मत्सर रहित असं वर्तन करणारा हे गीताशास्त्र आहे. याप्रमाणे जो कर्म करणारा म्हणजे शास्त्राप्रमाणे कर्म करणारा आणि शास्त्र सोडून कर्म करणारा, म्हणजे आपण आत्मस्वरूप आहोत, परमात्मस्वरूप आहोत हे जे शास्त्र सांगतं ते लक्षात न ठेवता, परमात्मभावाचं अनुसंधान न करता, भगवंतांनी आत्मरूप संपादन करण्यासाठी म्हणून ज्या विशिष्ट बेतानी कर्म करायला सांगितलेली आहेत, कर्म करताना कर्तव्यात्मक कर्मामध्ये माझा अधिकार आहे म्हणून मी ते कर्म करायचं आहे, आणि ज्याच्यात माझा अधिकार नाही ते कर्म मी करायचं नाहीये. परधर्म भयावहः, कारण परधर्मात जर हात घातला तर आत्मप्राप्ती होत नाही म्हणून भयावह. कदाचित पैसे मिळतील, संपत्तीने तो भरभरून जाईल, पण पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात, कारण परधर्म हा स्वार्थैक बुद्धीने आणि कामनेपोटी अनुसरला जातो, म्हणून परधर्म न करता स्वधर्म कर्मामध्ये रत राहून ईश्वरार्पण बुद्धीनी स्वधर्म कर्म करत अहंकर्तृत्व आणि फलभोक्तृत्व टाकून स्वधर्म कर्म करत, हे स्वधर्म कर्म करण्यासाठी देह मन बुद्धी ही सुयोग्य राहण्यासाठी म्हणून साधना करत, ध्यानासारखी उपासना करत, आणि ध्यान करून आत्मबोध संपादन केल्यानंतर जगत हेही परमात्म स्वरूप आहे असा व्यापक भाव ठेवत, ज्ञान आणि विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान जगताविषयीचं, जगत परमात्म स्वरूप आहे असं लक्षात ठेवत, तसंच निर्मत्सरी राहून निर्वैरस सर्व भूतेषु वैर रहित असं सर्वांशी प्रेमानी आचरण करत, याला व्यक्तोपासना म्हटलेलं आहे, ज्याचं वर्णन 11व्या अध्यायाच्या शेवटी आणि 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं. हे जे गीताशास्त्र आहे या गीताशास्त्राला सोडून आणि कामभावनेनी प्रेरित होऊन म्हणजे परधर्माचं आचरण करत, या शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारत नच सिद्धीम अवाप्नोती, त्याला सिद्धी मिळत नाही म्हणजे मोक्ष सिद्धी त्याला मिळत नाही. तो सुख शांतीला प्राप्त होत नाही, आपण मर्त्य या भावनेतून तो बाजूला होत नाही, आपण अमर असा भाव त्याला स्पर्श करू शकत नाही। नच सिद्धिम अवापनोती न सुखम न परांगतिम, त्याला सुख इहलोकी त्याला सुख नाही आणि परलोकी त्याला गती नाही। हा उपक्रम आहे सोळाव्या अध्यायाचा प्रारंभ, सोळाव्या अध्यायाच्या शेवटी आलेला, त्याचा उपसंहार सतराव्या अध्यायाच्या शेवटी झाला। आत्ता मी वाचलेल्या श्लोकामध्ये तिथेही तेच ते म्हणतात की त्याला इहलोकी आणि परलोकी दोन्हीकडे, नच तत् प्रेत्य नो इह, मरणोत्तरही नाही आणि इहलोकी देखील नाही, त्याला सुख नाही असं सांगून या सोळाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सिद्धांत मांडला। हा जो सिद्धांत मांडला तो तस्मात शास्त्रम प्रमाणंते, म्हणून कोणालाही जगतामध्ये म्हणजे मनुष्य मात्राला शास्त्र प्रमाण धरून राहायला पाहिजे असं भगवंत म्हणाले। तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थितो, जे कार्य आणि अकार्य म्हणजे जे करायचं नाही ते, याची व्यवस्थिती शास्त्राला प्रमाण धरून त्यांनी करायला पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे। शास्त्र म्हणजे गीताशास्त्र, आपल्याकरता शास्त्र म्हणजे गीताशास्त्र, ब्रह्मसूत्र, उपनिषद हे आपल्याकरता शास्त्र आहे, आपल्याकरता गुरुवचन हे शास्त्र आहे। भगवंतांनी अर्जुनाला शास्त्र प्रमाण सांगितलं तर अर्जुनाकरता भगवंत हे गुरु होते। त्यांनी आपल्या स्वतःवर गुरुत्व घेऊन जेव्हा शिष्यस्तेहम शाधिमा त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे अशा भावानी अर्जुन शरण गेला तेव्हा गुरुत्व धारण करून सांगितलेला हा उपदेश आहे। म्हणून जसं शास्त्र याचा अर्थ गीताशास्त्र, शास्त्र याचा अर्थ ब्रह्मसूत्र उपनिषद, तसं शास्त्र याचा अर्थ गुरूंनी शिष्याला केलेला उपदेश म्हणजे शास्त्र। आणि तो उपदेश गीता ब्रह्मसूत्र आणि उपनिषद याच्यापेक्षा विपरीत असूच शकत नाही। कार्य आणि अकार्य याची व्यवस्था सांगणारं जे शास्त्र आहे ते प्रमाण असावं। ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम, म्हणून शास्त्राचा जो विधान आहे ते पुरेपूर नीट जाणून घेऊन कर्म करतुम यहा रहसी, तू कर्म करायला प्रवृत्त हो। शेवटी अर्जुनाला स्वधर्म कर्म करण्यासाठी सांगायला, त्यासाठी प्रवृत्ती त्याची घडवण्यासाठी ही गीता आहे। म्हणून भगवंतांनी हे जे शास्त्र आहे त्या शास्त्र प्रामाण्य लक्षात घेऊन तू कर्म कर, म्हणजे माझं जे बोलणं आहे ते तू ऐक असं थोडक्यात सांगायचंय। शास्त्राचं बोलणं ऐक म्हणून या अठरावा अध्याय आता इथून पुढे येईल आपला। हा सतराव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक चाललाय। अर्जुनाला मग शेवटी स्पष्ट सांगायला लागलं की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अरे तुला उपदेश करणारा जो मी आहे त्या माला तू शरण ये, बाकीचे धर्म अधर्म याचे टवाळ ते बाजूला सार, तू तू गुरूंना शरण ये असं शेवटी अर्जुनाला समजत नव्हतं म्हणून सांगायला लागलं तो अठरावा अध्याय आपण पाहूच। पण अर्जुनानी मात्र एक मोठा ज्याला ट्विस्टिंग म्हणू असा एक प्रश्न विचारला। अर्जुन भगवंतांना असं म्हणायला लागला की तुम्ही तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम यहा रहसी। तर शास्त्रविधी एखाद्याला प्रत्येकाला शास्त्रविधी माहीत असेल असं नाही, शास्त्राचा अभ्यास असेल असं नाही, आणि शास्त्राचा अभ्यास करायचा आणि मग कर्माला सुरुवात करायची असे दिवस आता राहिले नाहीत आत्ताच्या काळात। तर कारण पूर्वी गुरुगृही शास्त्राचा अभ्यासच शिकवायचे आणि मग संसाराकरता पाठवायचे, त्यावेळेला एकतर ते शक्य होतं। आता 18व्या वर्षापर्यंत, बरोबर आहे का, 18 नव्हे 22 वर्षापर्यंत, बरोबर आहे का, नाही 25 वर्षापर्यंत, किती वर्षापर्यंत शिकायला लागतं आणि त्या शिकण्यामध्ये कुठेतरी शास्त्र म्हणजे काय करणीय आहे, काय अकरणीय आहे, कर्म कोणत्या बेतानी करावं, कर्म करताना अहंकार जेव्हा येतो तेव्हा मनुष्य कसा अडचणीत येतो, अहंकार विरहित कर्म कसं करावं, आपल्या स्वरूप बोधाला प्राप्त होऊन कर्म करायला शिकावं असं शिकवलं जातं। आपण सगळे ज्या शिक्षण कर्मामधून गेलेले आहोत त्याच्यात याचा कशाचा तरी पत्ता आहे। जे आपल्याला शिकवतात त्यांना त्यांचा विषयच पुष्कळ माहीत असेल तर चांगलं आहे। कारण मी आता असं ऐकलं, परवा माल कोणीतरी म्हटलं, 12वीचा मुलगा होता तर कॉलेजमध्ये म्हणत होते की हा चॅप्टर तर तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेला असेल म्हणून मी शिकवत नाही, हे तर तुमचं आधीच झालेलं आहे मागच्या वर्षी, हे तुम्हाला शिकवण्याची गरज नाही म्हणून मी शिकवत नाही। शास्त्र शिकवलंच जात नाही, जेणेकरून जीवन यशस्वी होईल ते शास्त्र शिकवलं जात नाही। इंजिनिअरिंग शिकवलं जात आहे, कॉमर्स शिकवलं जात आहे, आर्किटेक्चर शिकवलं जात आहे, अगदी आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण, सुतारकाम, लोहारकाम, वेल्डिंग सगळं शिकवलं जात आहे। पण याचा तू जगत असलेल्या जीवनाच्या सुखसमाधानासाठी कसा उपयोग करायचा आहे हे कोणी शिकवत नाहीये। म्हणून ये शास्त्रविधी मुत्सृज्य हे आत्ताच्या काळाला आणि आम्हाला पुरेपूर लागू आहे, कारण आम्ही शास्त्रविधी सोडूनच सगळं करतोय, आम्हाला शास्त्र माहीतच नाहीये। आणि शास्त्र माहीत असलं तरी देखील कोणाकोणाची भूमिका प्रवचनातलं प्रवचनात, पुराणातली वांगी पुराणात, असं म्हणून व्यवहार मात्र बेभानपणाने करण्याचा असा एक प्रघातच पडून गेलाय। जणू असं समजलेलंच आहे की तिथं ऐकायचं ते वेगळं आणि आपण वागायचं ते वेगळं, याही कारणांनी ये शास्त्रविधी मुत्सृज्य असं होतच। पण यजंते श्रद्धयान्विता, पण आम्ही श्रद्धेनी मात्र ते करतोय। आम्ही एक इमारत बांधतोय, ती इमारत बांधत असताना जे नियम कायदे कानून आहेत, अगदी सामान्य या देशाचे नियम, देशाचे कायदे, नैतिकतेचे नियम, नैतिकतेचे कायदे, ते आम्ही पैसे मिळण्यासाठी म्हणून थोडे थोडे बाजूला सारतो। तुम्हाला माहिती आहे असं केलं जातं, पण ते करायच्या आधी मात्र आम्ही भूमिपूजन करतो, आम्ही भूमिपूजन करतो, देवाची प्रार्थना करतो, तिथं नवग्रह मांडतो, संकल्प सोडतो, नवग्रह पूजा, गणपतीची पूजा, सगळ्या देवतांची पूजा, ये शास्त्र विधी उत्सृज्य यजंते श्रद्धयान्विता, श्रद्धेनी केलं जातं पण शास्त्र जे सांगतं तसं केलं जात नाही. हॉस्पिटलमध्ये बघा गेलात तर तिथं मूर्ती आहेत, फोटो आहेत, देवळं देखील आहेत काही हॉस्पिटलमध्ये, पण तिथं चालणारी जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस वेगळी आहे आणि देवाप्रती श्रद्धा आहे म्हणजे काय आहे? स्वामीजी म्हणायचे की एक दरोडेखोर दरोडा टाकायला जाताना देखील आपल्या एक कट्यार काढतो किंवा जंबिया काढतो लावलेला कमरेला आणि करंगळीला छेद देऊन त्याचा आराध्य आहे त्याच्यावर तो धार धरतो रक्ताची, श्रद्धेनी करतो. माझा हा दरोडा यशस्वी व्हावा अशी त्याची श्रद्धा आहे. ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजंते श्रद्धयान्विता तेषाम निष्ठा तु का कृष्ण सत्व माहो रजस्तमः. त्यांची निष्ठा कोणती? सात्विक, राजस की तामस. हे जे मागच्या अध्यायातले दोन श्लोक आहेत आणि हा जो पहिला श्लोक आहे त्याचा उपसंहार आता चालला आहे. हा जो सोळाव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतंचयत, शास्त्रविधी सोडतोय आणि श्रद्धा आहे हे बोलणं चुकीचंच आहे. असंच भगवंत म्हणाले, सत्य भावनाच पाहिजे, शास्त्रविधीला धरूनच पाहिजे. म्हणून शास्त्रविधीला सोडलेलं आहे आणि श्रद्धा आहे असं म्हणणं हे अश्रद्धतेचंच लक्षण आहे. आणि अश्रद्धया हुतम दत्तम तपस तप्तम कृतंचयत, असत इति उच्यते पार्थ, ते सगळं असतच आहे. अरे त्याच्यात सतचा लवलेश देखील नाही. नच तत् प्रेत्य, मरणानंतर गती नाही, मरणोत्तर कुठं कोण लोक आहे अशी जी समजूत आहे तिथं या कर्मांची चांगली फळं मिळतील असं म्हणलं तर नाही. नो इह, आणि इहलोकी देखील नाही, इहलोकीही नाही. कसा तरी पैसा मिळवायचा, थोडं बहुत दान करायचं, नाही. इहलोकीही शांती सुख नाही, परलोकी देखील नाही. ना सांडूनी हे सोये, मोडूनी श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवून या. म्हणून हा सतचा मार्ग सोडून स्थिर भावनेमध्ये कर्म करणं, आत्मभावनेमध्ये कर्म करणं हा मार्ग सोडून, आणि सात्विक कर्म करणं हा मार्ग सोडून. कधी स्वधर्म कर्म हे विपरीत असेल तरी आपण सत्स्वरूप आहोत असा भाव धरूनच. विपरीत याचा अर्थ युद्धासारखं कठीण प्रसंगी वाटणार, त्यावेळेला श्रद्धाच ठेवावी लागते. ना सांडूनी हे सोये, मोडूनी श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवून या. अविवेक स्वार्थ याचा आश्रय धरून श्रद्धा श्रद्धेची बाजू सोडून देऊन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अश्वमेध कोडी कीजे, कोट्यावधी अश्वमेध का करेना. रत्ने भरोनी पृथ्वी दिजे, आणि दान तर रत्न भरभरून, जे पृथ्वी मोलाची रत्न देखील दान जरी केली तरी एकांगुष्टी ही तपिजे तप साहसरी. एकांगुष्टी तप याचा अर्थ एका पायावर नव्हे एका अंगठ्यावर उभं राहणं तप म्हणजे 12 वर्ष. अशी तप साहस्री असं सहस्र वर्ष जरी तप केलं तरी. आणि ते एका अंगठ्यावर उभं राहणं म्हणजे कुठं माहितीये का? कड्यापाशी. की तिथून खाली पडला की त्याचं जीवनच संपलं. पूर्वीच्या काळात हिमालयात वगैरे कुठं कदाचित अशा प्रकारची कठीण तप केली जात होती. जळाशयाचे नि नावे समुद्रही किजती नवे. आणि लोकांना पाणी प्यायला मिळावं म्हणून जळाशय निर्माण करणं म्हणजे इतके मोठे की जणू नवीन समुद्र निर्माण केले. किती लोकांच्या तहानेची मी सोय केली. परी किंबहुना आघवे वृथाचित आहे. पण हे सगळं वृथाच. सतचा भाव न धरता आणि श्रद्धा न ठेवता जर केलं तर खडकावरी वर्षले तर जणू खडकावर पर्जन्याचा वर्षाव झाला त्याचा जसा काही उपयोग होत नाही. त्या खडकाला जैसे भस्मी हवन केले हवन केलं पण अग्नी नव्हताच भस्मामध्येच हवन केलं. का खेव दिले साऊलीये किंवा मोठ्या प्रेमाने आलिंगन दिलं पण सावलीला आलिंगन दिलं. तुम्ही तुमचा मुलगा परदेशातून आला किती आनंद होत असेल आई वडिलांना. खूप वर्षा 2 वर्षाने भेटला तर ते त्याला जवळ घेतात. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याची सावली पडली आहे त्या सावलीला आलिंगन देण्यासारखं आहे. का खेव दिधले साऊली आहे ना तरी जैसे चडकणा गगना हाणीतले अर्जुना. ती याच्याकडे थापटी असते कुंभाराकडे. तो थापटीनी थापत थापत आकार देत असतो भांड्याला. त्या थापटीनी गगनाला जर थापटलं गगना हाणीतले अर्जुना तैसा समारंभू सुना गेला चितो तसा तो सगळा समारंभ व्यर्थ गेला. घाणा गाडीले गुंडे कापसाचा गुंडा घाण्यात टाकला ते तेलना पेंडी जोडे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की वाळलेला शेंगदाणा वाळलेले दाणे घाण्यामध्ये टाकले जातात. तो घाणा फिरला की ते सगळं चिपाड होऊन जातं. दाण्यासकट ते वरचं फोलपट इतक्या वेळेला दाबलं जातं इतक्या वेळेला दाबलं जातं. फोलपटातून काहीच बाहेर येत नाही पण दाण्यामधून जे तेल बाहेर येतं ते जमा होतं. आणि मग जे काही शिल्लक राहतं म्हणजे दाण्याचाही चौथा असतो त्याच्यात आणि वरचं टर्फलही असतं त्याला पेंडा असं म्हणतात. पुण्यात प्रवचन करताना हे सगळं सांगणं गरजेचं आहे. ही जी पेंड आहे ही पेंड जनावरांना खायला देतात. अजून पुढचं तुम्हाला जरा पण कापसाचे गुंडे जर टाकले घाण्यामध्ये तर काहीच तेल नाही आणि पेंडाही नाही. तैसे दरिद्र तेवढे ठेलेची अंगी गाठी बांधली खापरी येथ अथवा पैल तिरी. कडोसरीला खापरी बांधून बाहेर पडला तर या काठावर देखील त्याला किंमत नाही आणि नदी ओलांडून पलीकडे गेला तरी त्या खापरीला काही किंमत नाहीच आहे. न सरो नि जैसी मारी उपवासी गा, त्यामुळे किंमत न येतात त्याची उपासमार ठरलेली आहे. तैसे कर्म जाते तेणे नाही ऐहिकेची भोगणे, म्हणून असं अश्रद्धेनी केलेलं जे यज्ञ दान तप आणि कर्म आहे त्याला ऐहिक चांगलं नाही, नक्की चांगलं नसतं. काही ना काही ऐहिकातल्या ज्या चिंता असतात त्या अश्रद्धेनी परधर्माच्या आचरणामुळं, स्वार्थिक आचरणामुळं, अन्यायामुळं अशाच निर्माण झालेले असतात. आपले साठे सर सांगत होते ना, त्यांच्याबरोबर जे इंजिनियर्स झाले आणि व्यवसायात पडले त्यांना आता स्वसंरक्षणाकरता म्हणून परमिशन घेऊन पिस्तूल जवळ ठेवायला लागतं. बांधकाम व्यवसायात गेले आणि सरांनी ते सीओईपी मध्ये डीन होऊन मग रिटायर झाले. सुखी मी जीवन जगतोय असं एकदा ते म्हणाले. व्यवहारातली जी भरभराट आहे त्याच्या मागे देखील धोका निर्माण होतो. ऐहिकेचं भोगणं देखील त्यांच्या वाट्याला येत नाही. मध्ये आपल्या केंद्रात येत एक जण येत होते, त्यांच्या सोसायटीत राहणारे, त्यांची इंडस्ट्री होती, तर त्यांना काही धमक्यांचे फोन येत होते. पण त्या फोनचं स्वरूप असं होतं की आता तुमची पत्नी तुमच्या मुलाबरोबर लक्ष्मी रोडला अमुक अमुक ठिकाणी खरेदी करते. म्हणजे आम्ही कशी पाळत ठराविक रक्कम आम्हाला हवी आणि असे लागोपाठ फोन येत होते. तुमचा मुलगा शाळेतून सुटलाय आणि अमुक अमुक व्हॅन मध्ये आहे. ऐहिकेचा भोग देखील त्यांच्या झोपा उडाल्या. त्या सोसायटीमध्ये त्यांनी प्रायव्हेट सिक्युरिटी, बंदूक असलेले लोक बोलवले, पोलीसमध्ये कंप्लेंट करून ठेवली, तरी फोन यायचे थांबत नव्हते. त्यांची काही चूक असेल असं नाही, काय होतं त्याच्या खोलात पडायचं कारण नाही. पण ऐहिक भोग देखील नीट भोगता येत नाहीत. तेथं परत्रते कवणे अपेक्षावे, धड ऐहिकच नाही मग परत्री सुख असेल हे कसं समजायचं. म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा सांडून कीजे जो धांदा, हे असो सिणू नुसदा दृष्टादृष्टी. म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा म्हणजे ओम तत्सत. ओम जे आहे तेच तत् आहे आणि तेच सत् आहे. या सत् मध्ये ओम आणि तत् याचाच विनियोग आहे. शेवटी सत् ब्रह्मच शिल्लक राहतं. ब्रह्म नाम श्रद्धा सांडून कीजे जो धांदा, म्हणून याची खूण चुकून, जे ओम तत्सत असं म्हणत नव्हे तर या बोधानी जो व्यवसाय नोकरी कर्म करायला पाहिजे तसं न करता जो जो उद्योग केला जातो, हे असो सिणूनुसधा दृष्टादृष्टी. इह आणि पर, दृष्ट आणि अदृष्ट, केवळ शीणच वाट्याला येईल. ऐसे कलुष करी केसरी. त्रिताप तिमिर तमारी. ज्ञानेश्वर महाराज शब्द बोलायला लागले की कसे लिहितात बघा. श्रीवर वीर नरहरी बोलिले तेणे. वीर नरहरी खरं म्हणजे आहे नर, पण प्रत्यक्षात विष्णूचा अवतार आहे. असा वीर असलेला योद्धा श्रीवर म्हणजे लक्ष्मीचा पती, जो कलुष करी केसरी पापरूपी कलुष म्हणजे पापरूपी हत्तींचा संहार करणारा त्रिताप तिमिर तमारी जे तापत्रय आहेत ते जणू तापत्रय हाच कोणी अंधकार तो अंधकार दूर करणारा तमारी म्हणजे सूर्य श्रीवर वीर नरहरी बोलिले तेणे तेथ निजानंदा बहु असा माझी अर्जुन तो सहसा हरपला चंद्रू जैसा चांदी नेमी असं जेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तेथ निज आनंद म्हणजे स्वरूपाचा आनंद बहु असा पुष्कळ म्हणजे स्वरूपाच्या आनंदात डूब देऊन राहिलेला स्वरूपाच्या आनंदामध्ये डूब देऊन राहिलेला अर्जुन तो सहसा हरपला चंद्रू जैसा चांदी नेमी पौर्णिमेचा चंद्र त्याची प्रभा अशी भरून राहिलेली असते आकाशात की त्या प्रभेमध्ये जणू तो चंद्र हरपून जावा तो स्वतःच स्तिमित होऊन जावा स्वतःच्याच प्रभेनी ज्ञानेश्वर महाराज काय जे म्हणतात तिथपर्यंत आपली दृष्टी तरी पोचते का कशा उपमा अहो वेळ संपली पुढच्या वेळेला बघू अहो संग्रामू हा वाणिया मापे नाराचाची आणिया सुनी माप घे मवणिया जीवितेसी कोणत्या भाषेत लिहिले समजे पुढच्या वेळेला सांगतो पण परत एकदा ऐका अहो संग्रामू हा वाणिया मापे नाराचाचिया आणिया सुनी माप घे मवणिया जीवितेसी पुढच्या वेळेला कारण एवढा अर्थ सांगायचा म्हणला तेवढी उत्सुकता राहू देत फार तर हरिओम तत्सत विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांति 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 हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरी हरी हरी।
श्री राम कई निवेदन।